आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात हॉटेलं उपाहारगृहांसाठी उद्यापासून आणखी 20% गॅस पुरवठा होणार. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी काळात ग्लोबल साऊथमधल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भारत पूर्ण करेल असा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा विश्वास. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर. आणि इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी अनाहत सिंगची लढत सुरू. पुरुष गटात भारताचं विजेतेपद निश्चित. राज्यातली हॉटेलं उपाहारगृहांसाठी उद्यापासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातली हॉटेल्स ढाबे उपाहारगृह औद्योगिक कॅन्टीन अन्न प्रक्रिया दुग्ध व्यवसाय राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन कम्युनिटी किचन्स यांचा यात समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं यासंदर्भातली सूचना काल जाहीर केली होती. यापूर्वी राज्याला 30% वाटप मंजूर करण्यात आलं होतं. उद्यापासून पुढचा आदेश येईपर्यंत पुरवठ्यात आणखी 20% वाढ केली जाणार आहे. तसंच राज्यातल्या केरोसिन वितरणाबाबतही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रलंबित परवान्यांचं नूतनीकरण झाल्याचं मानलं जाईल आणि त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांनी देखील या निमित्तानं पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं जिथं पाणी वाहतं तिथं समानता वाढते ही संकल्पना मांडली असून जलव्यवस्थापनातली महिलांची महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधोरेखित केलाय. आगामी काळात भारत ग्लोबल साऊथमधल्या सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करेल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय. ते आज IIT मुंबईमध्ये आयोजित भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री समिट 2026 समारोप समारंभात बोलत होते. येत्या दशकात भारत डीप टेक क्षेत्रात जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेत प्रदर्शित करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची त्यांनी यावेळी प्रशंसा केली. 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी शिक्षण उद्योग अर्थक्षेत्र आणि देशातल्या तरुणांची आहे असं ते यावेळी म्हणाले. भारत इनोव्हेट्स 2026 हा भारताच्या तंत्रज्ञानविषयक भविष्याचा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास इस्रोचे माजी अध्यक्ष आणि IIT मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. या 2 दिवसीय कार्यक्रमात 137 स्टार्टअप्सनी भाग घेतला असून त्यांनी सुमारे 200 गुंतवणूकदार आणि 80 कॉर्पोरेट्सशी संवाद साधल्याची माहिती IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी दिली. निसर्गोपचार ही शाखा निसर्गाशी सुसंवाद राखायला प्रोत्साहन देते असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. पुण्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंद्राच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पारंपरिक भारतीय उपचार पद्धती सध्याच्या काळाशी अधिक समर्पक असल्याचं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग राज्यपाल जिष्णूदेव वर्मा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात निसर्गोपचाराचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केलं. लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. अशोक खरातनं आपलं लैंगिक शोषण केल्याची तसंच ईशान्येश्वर मंदिर संस्थानासाठी पैसे घेतल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. या प्रकरणी नाशिकमधल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर झालाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं उद्योगपती अभय फिरोदिया यांचं नाव या पुरस्कारासाठी निश्चित केलं. बाल शिवाजींची सोन्याच्या फळानं पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती, पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा असलेलं स्मृतिचिन्ह आणि 2,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी भारताची अनाहत सिंग हिचा सामना इजिप्तच्या हाना मोताज हिच्याशी मुंबईत ब्रेबॉन स्टेडियमवर सुरू आहे. तर पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अभय सिंग आणि वीर चोत्रानी या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्येच लढत होणार आहे, त्यामुळे भारताचं विजेतेपद निश्चित झालंय. भारतीय शेतकरी ऊर्जा आणि इंधन निर्मितीसाठी सक्षम असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. इंडियन ऑइल आणि भारत सरकार एकत्रितपणे 1,00,000 लिटर इथेनॉल, 150 टन बाय बिटुमन आणि 78,000 टन विमानाचं इंधन तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बायोटेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे डिझेलच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि आपला शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही होईल असं ते यावेळी म्हणाले.
हमें ग्रामीण क्षेत्र में, कृषि क्षेत्र में, ट्राइबल के सेक्टर में जल जमीन जंगल और जानवर आधारित अर्थव्यवस्था के आधार पर नए नए टेक्नोलॉजी का उपयोग करना होगा कि हमारे देश में हम 22,00,000 करोड़ रुपए खर्चा करके फॉसिल फ्यूल पेट्रोल डीजल गैस को हम आयात करते हैं. अभी हमने कामयाबी हासिल की है कि हमारा किसान केवल अन्नदाता नहीं तो ऊर्जादाता बन सकता है.
एप्स्टीन फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी उद्या संयुक्तपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेतले 8,931 दिवस पूर्ण केले असून भारतीय राजकारणात ते सर्वाधिक काळ सत्तेत असलेले नेते ठरले आहेत. त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना मागे टाकलंय. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून मोदी यांनी सत्तेत 25 वर्ष पूर्ण केली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी याबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्र्यांचं जीवन ही एक सेवायात्रा असून अतूट बांधिलकी आणि समर्पित नेतृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. तर प्रधानमंत्र्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि देशासाठी देखील हा एक अभिमानाचा क्षण आहे असं नड्डा यांनी म्हटलंय. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याच्या आरोपावरून सीबीआयनं उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीची चौकशी सुरू केली. या अंतर्गत आज सीबीआयनं ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सल्लागाराची चौकशी केली. या कंपनीनं रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या सध्या चौकशी सुरू असलेल्या दोन कंपन्यांची मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनं गेल्या वर्षी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज आज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात पोचलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात वाढलेल्या इंधनाच्या किमती स्थिर करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं समुद्रात उभ्या असलेल्या रशियाच्या तेलवाहू जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतर हे जहाज भारतात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून कोकणात उद्या तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात हॉटेलं उपाहारगृहांसाठी उद्यापासून आणखी 20% गॅस पुरवठा होणार. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी काळात ग्लोबल साऊथमधल्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भारत पूर्ण करेल असा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा विश्वास. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर. आणि इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी अनाहत सिंगची लढत सुरू. पुरुष गटात भारताचं विजेतेपद निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.